3.5 रेड एफएम वर नवाजून 45 मिनिट झाले तर रुद्राय तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज आपण बोलतो आहोत उन्हाबद्दल. उन्हाची झळ जरा जास्त लागायला लागलेली आहे. मालेगाव 40+ गेलेलं आहे तापमान आणि एकूणच इतकं भयंकर तापमान पाहिल्यानंतर कोणालाही टेन्शन येणं साहजिक. ह्या तापमानाचा एक फार रामबाण आणि आजीच्या बटव्यातला उपाय थोड्या वेळापूर्वी मला माझा रेग्युलर लिस्नर आहे सुशांत त्यानं फोन करून सांगितला. आपके साथ भी वो शेअर करेंगे. फिलहाल आप कैसे कर रहे हो एन्जॉय ये धूप कॉल करके बताए 6601935 पर. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.